शेषाचल अवतार तारक तू देवा सुरवर मुनिवर भावे करिती जन सेवा कमला रमणा ससी अगणित गुण ठेवा कमलाक्षाम जरक्षुनी सत्वर वर द्यावा जय देव जय देव जय व्यंकटेशा केवल करुणा सिंधु पुरवीसी आशा जय देव जय देव वैकुंठ म्हणुनी ध्यातो मी तुते दाखविसी गुण कैसे सकळी कलोकाते देखुनी तुझे स्वरूप सुख अद्भुत होते ध्यातो तुझला श्रीपती दृढ मानस होते जय देव जय देव जय व्यंकटेशा केवळ करुणा सिंधु पुरवीसी आशा जय